आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराबाका वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचे बरोबर द्विपक्षीय बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज अधोरेखीत केले की परवडपी विश्वासार्ह आनी शाश्वत उर्जा सुनिश्चित करप हे भारताचे प्राधान्य आसा. नागरी विमानन महासंचालनालयान नवी दिल्लीन जाल्ल्या उंचेल्या पावण्यावेले बसकेन एअर इंडिया आनी एअर इंडिया एक्सप्रेस हांच्या परिचालनाचो नियाळ घेतला. भारतीय हवामान खात्यान आज मेघालय, झारखंड आनी ओडिसान कांय सुवातांनी दाट उटंगराचो अदमास उक्तायला. FIH हॉकी प्रो लीगान काल राती लंडनात जाल्ल्या खेळात भारतीय बायलांचा पंगड अर्जेंटिना आड 1-8 असो हारलो. आता पुराय खबरो. भारत आणि कॅनडा हांच्या मधले द्विपक्षीय संबंध अत्यंत महत्वाचे असतात आणि लोकशाही तसेच मानवता घटमूट करपा खातीर दोन्ही देशांनी एकठांय येऊन काम करपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. कानानास्किसान जाल्ल्या G7 शिखर सभेवेळार कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचे बरोबर जाल्ल्या द्विपक्षीय बसकेन मोदी हांणी सांगले, कॅनडांतल्या जायत्या कंपनींनी भारतात गुंतवणूक केल्या आणि भारतात जायत्या कॅनडियन कंपनींनी गुंतवणूक केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज अधोरेखीत केले की परवडपी विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जा सुनिश्चित करप हे भारताचे प्राधान्य असा. कॅनडाच्या कॅनानास्किसान जाल्ल्या 51व्या G7 शिखर सभेत उलयतना मोदी हांणी सांगले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक तंत्रज्ञान जाका व्हड प्रमाणात उर्जेची गरज असा. तंत्रज्ञानाचे चलपी समाजाचे उर्जेच्यो गरजो शाश्वतरित्या पुराय करपाचो मार्ग म्हणजे अक्षय उर्जा असे ताणी नदरेक हाडले. प्रधानमंत्र्यांनी असो विश्वास उक्तायलो की खंयचेय तंत्रज्ञान तेन्नाच मोलादीक थारतले जेन्ना ताचे फायदे सगळ्या मेरेन पावतले. कॅनडांतल्या कानानास्किसान जाल्ल्या G7 आउटरीच समिटात प्रधानमंत्री मोदी हांणी G7 फुडाऱ्यांकडे मुखेल जागतिक आव्हानाविशी फलादीक चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कॅनडाची भोंवडी यशस्वीपणान सोपयली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी कॅनडाच्या लोकांचे उपकार मानले आनी G7 शिखर परिषद यशस्वीपणान घडोवन हाडिल्ले खातीर कॅनडियन सरकाराच्या यत्नांची तोखणाय केली. या शिखर सभेन वेगवेगळ्या जागतिक मुद्द्यांचेर फळादीक चर्चा जाली आनी संवसारीक शांतताय, समृद्धी आनी शाश्वतता फुडें व्हरपा खातीर राष्ट्रांक कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. सायप्रस आनी कॅनडाक भेट दिल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दनपरा क्रोएशियाची राजधानी जागरेब शारांत पावतले. प्रधानमंत्र्यांच्या ह्या इतिहासीक क्रोएशिया भेटीवेळार भारत आनी ह्या मध्य आनी अग्नेय युरोपीय देशांमदी उंचेल्या पावण्यावेली उलोवणी जातली. खंयच्याय भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिली क्रोएशिया भेट. ह्या वेळार मोदी क्रोएशियाचे प्रधानमंत्री अँड्रेस प्लेनकोविच हांचे बरोबर प्रतिनिधी पावण्यावेली उलोवणी करतले. या चर्चे उपरांत दोन्ही देशांमदी विज्ञान आनी तंत्रगिन्यान, शेती, संस्कृताय आनी शिक्षण या मळार 4 कबलाती जावपाची शक्यताय आसा. प्रधानमंत्री आज सांजवेळा क्रोएशियाचे राष्ट्रपती झोरान मिलनोविच हांची भेट घेतले. प्रधानमंत्री उज्ज्वला येवजणे खाला आता मेरेन देशभरांत 10,33,00,000 फुकट LPG जोडण्यो दिल्या अशें केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगला. भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपनीच्या आनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बसकेन ते काल उलयताले. या वेळार उलयतना ताणी सांगले, देश हरित, शाश्वत आनी प्रगतीशील उर्जेच्या स्रोतांचेर लक्ष केंद्रीत करून उर्जा सुरक्षा उद्दिष्टांकडे वाटचाल करता. हे बसकेन केंद्रीय मंत्र्यांनी देशभरांतल्या 88,000 परस चड रिटेल आउटलेटच्या विस्तारीत नेटवर्कात सौर उर्जेची मुळावी बांदावळ स्थापन करपाच्या प्रक्रियेचो नियाळ घेतलो. आयुष्मान भारत डिजिटल मिशन वरवीं डिजिटल भलायकी इकोसिस्टम तयार करपाच्या दिकेन भारत वाटचाल करता. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीन भलायकी आनी कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगले, आता मेरेन 77 कोटी देशवासियांक आभा ID मेळ्यात. केंद्रीय राज्यमंत्री बरोबरचो पॉडकास्ट आज सांजवेळा आमचे युट्यूब चॅनल न्यूज ऑन एअर ऑफिशियलाचेर रिलीज जातलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी म्हळां की विकसीत भारत हें फक्त एक स्वप्न न्हय तर एका घटमूट ज्ञान अर्थवेवस्थेन प्रेरीत एक निश्चित ध्येय आसा. पोंडिचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां प्राध्यापक आनी कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतना तांणी देशाक विकसीत भारताकडे व्हरपा खातीर तरणाटे आनी विद्यार्थ्यांची म्हत्वाची भूमिका अधोरेखित केली.
Our Bharat is no longer a nation with potential. It is a nation on the rise. The rise is incremental, continual, envied by the world and accredited by International Monetary Fund and the World Bank. Viksit Bharat is not a dream. It is our certain destination as indicated.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल हरियाणांत मानेसरान देशांतल्या सगळ्यांत व्हडल्या गतीशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलाचें उक्तावण केलें. ह्या वेळार उलयतना वैष्णव हांणी सांगलें 45 एकरांचेर पातळिल्ल्या ह्या मालवाहतूक टर्मिनलांत 4.5 लाख वाहनां दवरपाची तांक आसा.
2021 में करीब दिसंबर के महीने में रिफॉर्म्स किए गए और पूरे प्रोसेस को इतना सिंप्लीफाई किया कि आज इतने शॉर्ट टाइम फ्रेम में 108 मल्टी मॉडल कार्गो टर्मिनल बन के रेडी हो चुके हैं और आज जिस टर्मिनल में हम लोग हैं वो वन ऑफ द लार्जेस्ट है. 45 एकड़ जमीन में बना है और करीब 4.5 लाख कार को यहाँ से कैरी करने की कैपेसिटी है.
नागरी विमानन महासंचालनालयान काल नवी दिल्लीन जाल्ल्या उंचेल्या पावण्यावेल्या बसकेन एअर इंडिया आनी एअर इंडिया एक्सप्रेस हांच्या परिचालनाचो नियाळ घेतलो. एअर इंडियान हालींच नोंद केल्ल्या देखरेखी संबंधित प्रश्नाविशी DGCA हुस्को उक्तायला. अभियांत्रिकी परिचालन ग्राउंड हँडलिंग युनिटां मदीं अंतर्गत समन्वय घटमूट करपाचो आनी अशा प्रस्नांक लागून प्रवाशांक जावपी कळाव उणो करपा खातीर पुरेशा सुट्या भागांची उपलब्धता सुनिश्चित करपाचो आनी नियमांक काटेकोरपणान पाळो दिवपाचो सल्लो एअरलायनांक दिला. ह्या बसकेन हालींच हवाई क्षेत्र खास करून इराणी हवाई क्षेत्र बंद जाल्ल्यान जावपी परिणामांचो नियाळ घेतलो. तशेंच DGCA एअर इंडियाच्या वायड बॉडी ऑपरेशना खातीर हालींचो ऑपरेशनल डेटाचो नियाळ घेतलो. तातूंत बोईंग 787 विमानांच्या ताफ्याचेर खासा लक्ष केंद्रीत केले. जम्मू आनी काश्मीर सरकारान काल अमरनाथ गुहेकडे वचपी सगळे मार्ग यात्रे वेळार नो फ्लाईंग झोन घोषित केले. जम्मू आनी काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांच्या आदेशा प्रमाण फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन 10 ऑगस्ट मेरेन पहलगाम आनी ताचे भोंवतणी आनी बालटाल सयत अमरनाथ यात्रेच्या सगळ्या मार्गांचेर UAV ड्रोन आनी बलूना सयत सगळ्या प्रकारच्या उड्डाणाचेर बंदी घाल्या. पूण ही बंदी वैजकीय बाबी आपत्ती व्यवस्थापन आनी सुरक्षा दळांच्या देखरेखीचेर लागू जावची ना. मजगती केंद्रीय घर सचिव गोविंद मोहन हांच्या अध्यक्षतेखाला काल अमरनाथ यात्रे खातीरच्या सुरक्षा तयारी विशीं उंचेल्या पावण्यावेली नियाळ बसका जाली. हिमालयातल्या 3,888 मीटर उंचायेच्या पवित्र देवळाची वर्सुकी तीर्थयात्रा फुडल्या महिन्याच्या 3 तारखेक सुरू जातली आनी 9 ऑगस्टाक रक्षाबंधना दिसा सोपतली. भारतीय हवामान खात्यान आज मेघालय अस्तंत बंगालांत गंगा न्हंयेक लागीं आशिल्ल्या मैदानी भागांत झारखंड आनी ओडिसांत कांय सुवातींनी दाट उटंगराचो अदमास उक्तायला. बिहार छत्तीसगड कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी गुजरात कोकण आनी गोंय मध्य महाराष्ट्र ईशान्य राज्यांतल्या कांय वाठारांनी फुडल्या 2-3 दिसांत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. FIH हॉकी प्रो लीगान काल राती लंडनांतल्या ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटरान जाल्ल्या खेळांत भारतीय बायलांचो पंगड अर्जेंटिना आड 1-8-4 असो हारलो. दिपिकान हाफ टायमच्या पयली पॅनल्टी कॉर्नर वरवीं भारता खातीर एकमेव गोल करून 1-8-1 अशी बरोबरी साधली. उपरांत अर्जेंटिनान आघाडी घेवन मॅच जिखली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचे बरोबर द्विपक्षीय बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज अधोरेखित केलें की परवडपी विश्वासार्ह आनी शाश्वत उर्जा सुनिश्चित करप हें भारताचें प्राधान्य आसा. भारतीय हवामान खात्यान आज मेघालय झारखंड आनी ओडिसांत कांय सुवातांनी दाट उटंगराचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.